नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. पॅरीस ऑलिंपिक सर्तीत भारताच्या निरज चोप्रान काल राती दादल्यांच्या भालोफेक सर्तीत रुपया पदक मेळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि घरमंत्री अमित शाह हांणी पॅरीस ऑलिंपिक सर्तीत रुपया पदक मेळयल्या खातीर निरज चोप्राक परबी भेटयली. पॅरीस ऑलिंपिक सर्तीत भारताच्या दादल्यांच्या हॉकी पंगडान कांश्या पदक जोडले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयजसावन मालदीवच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसतले. नोबल पारितोषिक विजयतीवंत मोहम्मद युनूस हांणी बांगलादेशच्या अंतरीम सरकाराचे मुखेली म्हणून घेतलो सोपूत. विधानसभा वेचणुकेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्या अध्यक्षताये खाला वेचणूक आयोग जम्मू काश्मीरच्या 2 दिसांच्या दौऱ्यार. आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढोवपा खातीर 9 ते 15 ऑगस्ट मेरेन देशभरात हर घर तिरंगा मोहीम मनयतले. पॅरीस ऑलिंपिक सर्तीत भारताच्या स्टार एथलीट निरज चोप्रा हांणी काल राती दादल्यांच्या भालोफेक सर्तीत हंगामातल्या सर्वोत्कृष्ट 89.45 मीटर थ्रो सयत रुपया पदक मेळयले. त्या उपरांत पाकिस्तानच्या अर्शद नदीम हांणी 92.97 मीटर थ्रो करून भांगरा पदक मेळयले. निरज चोप्रा हो पॅरीस ऑलिंपिकात स्वातंत्र्या उपरांत 2 पदकां मेळोवपी पयलोच भारतीय ट्रॅक एन्ड फिल्ड एथलीट थारलो. ताणें पात्रताय फेरीत 89.34 मीटर भालो फेक करून निमण्या फेरीत पावल घाल्ले. 2008 आणि 2012च्या ऑलिंपिक गेम्स सर्तीत काश्या आणि रुपया पदक मेळोवपी कुस्तीपटू सुशील कुमार उपरांत ऑलिंपिक सर्तीत सेगीत पदक मेळोवपी चोप्रा हो दुसरो भारतीय आणि 29वो खेळगडो थारलो. पीव्ही सिंधू ही सेगीत पदक मेळोवपी दुसरी भारतीय खेळगडे आसा. निरजचे रुपया पदक पॅरीस ऑलिंपिकातले भारताचे 5वे पदक आशिल्ले. भारतान आता मेरेन 1 रुपया आणि 4 काश्या पदकांसयत 5 पदकां मेळयल्यात. नॉर्मन प्रिचार, सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकर हांच्या उपरांत एका परस चड वैयक्तीक ऑलिंपिक पदकां मेळोवपी तो 5वो भारतीय खेळगडो थारलो. इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि घरमंत्री अमित शाह हांणी पॅरीस ऑलिंपिक सर्तीत रुपया पदक मेळयल्या खातीर निरज चोप्राक परबी भेटयल्या. निरज हांणी आपली प्रतिभा सदांच दाखोवन दिल्या अशें प्रधानमंत्री मोदी हांणी निरजाक परबी दितना म्हळें. आणि एका ऑलिंपिक सर्तीत यश मिळवून पुनरागमन केल्ल्यान भारत खूप खोस भोगता असे तांणी म्हळे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी निरज चोप्राक परबी भेटयल्यो. भारताक ताचो अभिमान आसा आणि ताची कामगिरी भावी पिळगेक प्रेरणा दीत रावतली असे राष्ट्रपतींनी म्हळे. घरमंत्री अमित शाह हांणी निरज चोप्राची तोखणाय केली आणि ताणें तिरंगाचो मान वाढयलो असे परबी दितना घरमंत्र्यांनी सांगले. पॅरीस ऑलिंपिक सर्तीत भारताच्या दादल्यांच्या हॉकी पंगडान काश्या पदक जोडला. हरमनप्रीत सिंगच्या फुडारपणाखाला ह्या पंगडान काल स्पेनाक 2-1 असे हारयले आणि सेगीत दुसरे फावट ऑलिंपिक पदक मेळयले. ते निमतान दादल्यांच्या हॉकी पंगडातल्या दर एका खेळगड्यांक 15 लाख रुपया आणि सहयोगी वांगड्यांक 7.5 लाख रुपयांचे रोख इनामां जाहीर केल्यात. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन मालदीवच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसतले. दोनूय देशांमधली भागीदारी घटमूट करपाचो आणि द्विपक्षीय संबंध वाढोवपा खातीर आणि नव्यो संधी सोदून काढपाचो ह्या भेटीचो मुखेल हेत आसा. 19 जुनात नव्या मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळाच्या सोपूत घेवपाच्या सुवाळ्यात मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुझू हांणी हालीच भारतात केल्ल्या भेटी उपरांत ही पहिलीच भेट आसा. भारताचो मुखेल शेजारी मालदीव हिंद महासागरात रणनितीची सुवात सांबाळटा आणि भारताच्या शेजार पहिली धोरणात आणि त्याच्या सागर दृष्टिकोनात प्रदेशातल्या सगळ्यांखातीर सुरक्षितताय आणि वाढ हातूंत तांकां आदिसावन गरजेचो भागीदार म्हणून मानतात. संसदेन वित्त विधेयक 2024, विनियोग विधेयक 2024 आणि जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयक 2024 मंजूर केला. राज्यसभेन चर्चे उपरांत ही विधेयकां लोकसभेकडेन परत केली. लोकसभेत ही विधेयकां आदीच मंजूर केल्यात. ह्या सयत संसदेन आर्थिक वर्ष 2024-25 खातीरची अर्थसंकल्पीय कार्यवाही पुराय केली. कोविडपासून सरकार भांडवली खर्चाचेर लक्ष केंद्रीत करून चडांत चड पैसे खर्च करता असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यसभेत या विधेयकांवेल्या चर्चेक जाप दितना सांगले. 2023-24 प्रभावी भांडवली खर्चाचो अंदाज सुमार 15.02 लाख कोटी रुपया वा 18% असू शकता असे ताणी म्हळे. भारतीय अर्थव्यवस्थेक जागतिक आव्हानांक फुडो करपाक जाय हे ओळखून सरकार भांडवली खर्चाचेर भर दिता असे अर्थमंत्री उलयल्यो. भांडवली खर्चाच्या गुणाकार परिणामाक लागून भारत संवसारातलो सगळ्यात नेटान वाढपी अर्थव्यवस्था थारला आणि ह्या वर्साय नेटान वाढपी अर्थव्यवस्था थारतलो असो विस्वास लेगीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी ह्या वेळार उक्तायलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यूझीलंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असतात. त्यो आज ऑकलंडात एका सामुदायिक कार्यावळीत अनिवासी भारतीयांकडे संवाद साधतल्यो. न्यूझीलंडात सुमार 3 लाख भारतीय रावतात. भारत दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध घटमूट करपाखातीर ऑकलंडात वाणिज्य दूतावास उक्ते करतलो अशी घोषणा काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि राजकीय मेजवानी वेळार केली. नोबल पारितोषिक जैतिवंत मोहम्मद युनूस हांणी बांगलादेशच्या अंतरिम सरकाराचे मुखेली म्हणून सोपूत घेतलो. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हांणी काल सांजे ढाका हांगा बंगभवन हांगा तांकां सोपूत दिल्लो. ह्या वेळार वेगवेगळ्या देशांचे राजनितीक अधिकारी हाजीर आशिल्ले. मोहम्मद युनूस हांचो जल्म 28 जून 1940 जाल्लो. ते बांगलादेशी उद्देजक बँकर आणि अर्थशास्त्रज्ञ आसात. 2006 ह्या वर्सा तांकां ग्रामीण बँकेची स्थापना करपा खातीर नोबल शांतीकाय पुरस्कारान सन्मानीत केल्ले. तांणी मायक्रो क्रेडीट आणि मायक्रो फायनान्स ह्या संकल्पनांचो फुडाकार घेतलो. इतले मजगती भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मोहम्मद युनूस हांकां परबी भेटयला. मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्या अध्यक्षतायेखाला वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ एस एस संधू विधानसभा वेंचणुकेच्या तयारी चेर नजर दवरपा खातीर जम्मू काश्मीरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यार आसात. आयोगान काल प्रशासकीय आणि सुरक्षा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांवांगडा वेंचणुकेच्या तयारीचो नियाळ घेतलो. आयोग आयज मुखेल सचिव आणि पोलीस महासंचालकांबरोबर निमणी बसका घेतले. उपरांत ते जम्मूक नियाळ घेवपा खातीर वतले आणि पत्रकार परिषदेत उलोवप करतले. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढोवपा खातीर 9 ते 15 ऑगस्ट मेरेन देशभरात हर घर तिरंगा मोहीम मनयतले. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करताना संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी लोकांक तिरंगा घरात उभोवन तिरंगा वांगडा सेल्फी घेऊन हर घर तिरंगा संकेतथळ अपलोड करपाचो उलो मारला. भारत हो संवसारातलो दुसरो फुटवेअर उत्पादक देश आसा अशें केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. ह्या क्षेत्रात भारत पहिल्या सुवातेर पावपाची वेळ आयला अशें तांणी सांगले. ते काल नवी दिल्लीत जाल्ल्या 8व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फुटवेअर महोत्सव 2024च्या उक्तावण सुवाळ्यात उलयताले. राष्ट्राच्या फुटवेअर क्षेत्रात टिकाऊ वाढ जावपाची तांक आसा आणि आधुनिक उत्पादन कुशळटायेन तो संवसारीक फुडारी जावंक शकता अशें मंत्री गोयल हांणी सांगले. देशातल्या फुटवेअर क्षेत्रात भारत 2030 मेरेन 50 अब्ज डॉलर निर्यातीची मोख उपतलो अशी आस्त लेगीत तांणी उक्तायली. ईशान्य आणि अस्तंत हिमालयाच्या वाठारांनी सप्तकभर गडगड आणि वीज पडपा वांगडाच घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 3 ते 4 दिसात देशाच्या उदेंत वाठारांनी अशीच हवामानाची परिस्थिती असतली असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायलो. फुडल्या 7 दिसात भारताच्या द्वीपकल्प वाठारात उण्या पावसाची शक्यता आसा. उपहिमालय अस्तंत बंगाल सिक्कीम झारखंड आसाम मेघालय बिहार अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा अस्तंत बंगाल ओडिशा कोकण तमिळनाडू पुडुचेरी करायकल केरळ माहे हिमाचल प्रदेश उत्तराखंड उदेंत राजस्थान हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश अस्तंत राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर लडाख गिलगीट बल्तिस्तान मुझफ्फराबाद हांगा ह्या महिन्याच्या 14 तारखेमेरेन उटंगराचा पाऊस पडपाची शक्यता आसा असे भारतीय हवामान खात्यान कळीत केला. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. पॅरीस ऑलिंपिक सर्तीत भारताचो स्टार एथलीट निरज चोप्रान काल राती दादल्यांच्या भालोफेक सर्तीत रुप्या पदक मेळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि घरमंत्री अमित शहा हांणी ताका परबी भेटयला. पॅरीस ऑलिंपिक सर्तीत भारताच्या दादल्यांच्या हॉकी पंगडान कांस्य पदक जोडले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन मालदीवच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसतले. नोबल पारितोषिक जैतिवंत मोहम्मद युनूस हांणी बांगलादेशच्या अंतरिम सरकाराचे मुखेली म्हणून सोपूत घेतलो. विधानसभा वेंचणुकेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्या अध्यक्षतेखाला वेंचणूक आयोग जम्मू काश्मीरच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वाढोवपा खातीर आयज सावन 15 ऑगस्ट मेरेन देशभरात हर घर तिरंगा मोहीम मनयतले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.